रेड एफएम कहता है, घर से
ग्रामीण ई स्टोर ऐप अगदी सुंदर ऐप आहे. केंद्र सरकारने ते डेव्हलप केलं आहे सीएससी केंद्राच्या माध्यमातून, आणि त्या थ्रू आपण आपल्या रोजच्या गरजेच्या वस्तू घरपोच घेऊ शकतो या लॉकडाऊनच्या काळामध्ये. MH935 मेहक तुमच्यासोबत आहे आणि याचबद्दल आपण बोलतोय आज विकेश मेहत्रे, जे एक ग्रामीण ई स्टोर संचालक आहेत, त्यांच्याशी तामसा इथले आहेत. ते
लोकांचा रिस्पॉन्स कसा मिळतो या गोष्टीला? आर दे हॅपी?
वेल एज्युकेटेड वगैरे आहेत, त्यांचा रिस्पॉन्स भेटतो, पण आता खेड्यामध्ये तेवढं पण नाही, त्याच्यामुळे वाढेल एवढी अपेक्षा आहे. मोबाईल तर सगळ्यांकडे झालेले आहेत.
कारण की आता म्हणजे तामसामध्ये किती लोकांना मोबाईल ऑपरेट करता येत असेल किंवा ऑनलाईन ऑर्डर करता येत असेल हे आपण शुअर सांगू शकत नाही ना.
हा, मॅक्झिमम आता आहे आमच्या इकडे तामसामध्ये 25,000 लोकसंख्या आहे, त्यापैकी नाही म्हणलं तर 10,000 असतील मोबाईल.
यापुढे अजून त्याच्यामध्ये काही अपडेट होऊ शकतात का ही जी सुविधा?
याच्यामध्ये अपडेट ऑलरेडी आहेत, पण मी आणखी तेवढं चालू केलं नाही. जे आता कसं जे ग्रामीण भागातील महिला बचत गट वगैरे आहेत, ते जे प्रोडक्ट तयार करतात, त्यांना सुद्धा आम्ही याच्यामध्ये पार्टनरशिप घेऊन त्यांचे जे माल आहेत, प्रोडक्ट आहेत, किंवा शेतकरीचा भाजीपाला फळ वगैरे हे त्याच्यामध्ये आम्ही ऍड करणार आहे, आणि त्यांना ती सुविधा देणार आहे, जेणेकरून त्यांचा माल डायरेक्टली कस्टमर कडे जाईल.
ओके ओके.
सध्या आम्ही दूध दही सुद्धा ऍड केलेलं आहे त्याच्यामध्ये, विथ एकदम बेस्ट क्वालिटी मध्ये, आणि त्याला भरपूर आता दही वगैरे भरपूर चांगला रिस्पॉन्स भेटेल.
हो, म्हणजे हे तर रोज लागणारे पदार्थ आहेत, दही असेल किंवा दूध असेल, या गोष्टी तर पेरिशेबल आहेत, तर त्या रोज लागू शकतात, रोज नव्याने लागू शकतात त्यामुळे.
हो नक्की.
वापस लौट कर आऊंगी गानों के उस पार, फिर से एक बार मुलाकात होगी. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.